नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमीन विरोधात विधिमंडळात प्रचंड गदारोळ. कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना. धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा. परभणी छत्रपती संभाजीनगर करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला प्रारंभ. आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचा पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 265 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. विधानसभेत कामकाज सुरू होताच मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी अबू आझमींविरोधात कारवाईची मागणी करत घोषणाबाजी सुरू केल्यानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली.
वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या हाताने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे.
यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज पुन्हा 15 मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. सत्ताधारी बाकांवरच्या सदस्यांनी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं सभापती राम शिंदे यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अबू आझमी यांच्यासह शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इतरांवरही कारवाई करावी अशी मागणी केली. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अबू आझमी हे जाणीवपूर्वक वारंवार अवमानकारक वक्तव्य करत असल्यानं त्यांचा जाहीर निषेध करत कारवाईची मागणी केली. सभापती राम शिंदे यांनीही महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सर्वांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी अशी सूचना केली.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य सर्रासपणे केले जातात. शासनाचं आणि विरोधी पक्षाचं आणि दोन्ही सभागृहात सदस्यांच्या बाजूच्या भावना तीव्र आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितांवर तीव्र स्वरूपाची कारवाई करावी. फक्त पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चालणार नाही, म्हणून या संदर्भामध्ये सक्त कारवाई शासनाने करावी.
यानंतरही गदारोळ सुरू राहिल्यानं कामकाज 15 मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अबू आझमी यांच्या विरोधात मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी आझमी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान औरंगजेब प्रकरणी आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं निवेदन अबू आझमी यांनी समाज माध्यमांवरून जारी केलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे.
दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपली पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी असल्याचं मुंडे यांनी या संदेशात नमूद केलं आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्या नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या. धनंजय मुंडे यांनी शपथच घ्यायला नको होती असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या,
हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता. धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. त्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही. त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेला आहे. मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंडे यांना बडतर्फ का केलं नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सदनात न देता थेट माध्यमांना देणं हा सभागृहाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणू असा इशारा पटोले यांनी दिला. या प्रकरणातल्या आरोपीला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सरकारला या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा राजीनाम्याच्या पद्धतीची माहिती माध्यमाला सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती. ती माहिती दिलेली नाही, माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली याचा अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होतं. तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्यांची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावी लागणार. या सरकारला आता जनतेला आणि आम्हा लोकांना विरोधकांना हिशोब द्यावं लागणार.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हृदयद्रावक छायाचित्र कालपासून प्रसारमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात बहुतांशी कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बीड शहरातून निषेध फेरी काढली. केज इथं टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. काही वेळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला. या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धस यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली. परभणी छत्रपती संभाजीनगर करंजगाव या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथल्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाची भेट देऊन पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. मुकुंदवाडी इथं भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव पाठवला असल्याचंही नीती सरकार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान जालना इथंही सरकार यांनी बैठक घेऊन चर्चा केली. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ 264 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने 3, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 बळी घेतले. धाराशिव तालुक्यात ढोकी इथल्या संशयित बर्ड फ्लू रुग्णाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल नकारात्मक आला असून सदरील रुग्णाला बर्ड फ्लूची लागण झालेली नसल्याचं स्पष्ट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच नुकसान भरपाई अनुदान द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी जालना काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ गांधी चमन चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज घंटानाद आंदोलन करण्यात आलं. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनानं झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे आज 1 फुटाने उघडण्यात आले. सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणचे तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण आणि इतर दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 1,00,000 रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. औरंगजेब उदात्तीकरण प्रकरणी अबू आझमींविरोधात विधिमंडळात प्रचंड गदारोळ. कठोर कारवाई करण्याची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची सूचना. धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाचा विरोधकांचा इशारा. आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 265 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.